chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट शुक्रवार 21 फेब्रुवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. महाशिवरात्रीनिमित्त बाजारपेठ बंद असल्याने शांतता होती. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,270 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30 साखरेचा व्यापार 3,270 रुपये ते 3,320 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,350 रुपये होता. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,540 रुपये ते 3,560 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,610 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,260 रुपये ते 3,360 रुपये होता. तर M30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,275 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही. एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,900 रुपये ते 24,000 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमचा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,200 रुपये ते 24,300 रुपये आहे. भारतीय भांडवल साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $375 ते $376 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $420.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.43 होते. करन्सी आणि कमोडिटी. ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.39 मध्ये झाला. क्रूड WTI $53.80 होते. इक्विटी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये महाशिवरात्रीच्या सुट्टीमुळे आज भारतीय निर्देशकांचा व्यवहार झाला नाही.